वीण साईनाथ आम्हा कोण वाली धन्य धन्य झालो आम्ही कृपा तुझी झाली तुझा वीण साईनाथ आम्हा कोण वाली धन्य धन्य झालो आम्ही कृपा तुझी झाली शिर्डी हीच पंढरी साई ही येताई ध्यानी मनी साई नाम तुझे नसे काही साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी आले करा साई कृपा करा गुरुवरा द्या पायी हो आसरा साई दिगंबरा यतीवरा जवळी आले करा साई कृपा करा गुरुवरा द्या पायी हो स्वामी साऱ्या जगताचा शिर्डीचा फकीर कुणी म्हणे साईनाथ कुणी साई पीर स्वामी साऱ्या जगताचा शिर्डीचा फकीर कुणी म्हणे साईनाथ कुणी साई पीर कुनिया थर्म सारे एका धाग्यातून शिकविली बंधुतेची तूच माधून पाहसी तू ब्रह्म एक चराचरा काय जाती पाती धर्म भेद तुझ नसे काही साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी आले करा साई कृपा करा गुरुवरा द्या पायी हो आसरा साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी आले करा साई कृपा करा गुरुवरा द्या पायी हो आसरा पाण्यातून आशेचे तू पेटवले दीप परब्रह्म घेऊन आले नर रूप पाण्यातून आशेचे तू पेटवले दीप जगताचा भारवाही शिर्डीत बसून भवताप भक्तांचे तू हरीसी हसूनी दीनानाथा दया घना कृपा सिंधू साई भूवरी वैकुंठ ही द्वारकामाई साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी आले करा साई कृपा करा गुरुवरा द्या पायी हो आसरा साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी आले करा साई कृपा करा गुरुवरा द्या पायी हो आसरा चुकल्यास वाट दावी दिव्य तुझी वाणी तुझा स्पर्श होता मूड होई महाज्ञानी चुकल्यास वाट दावी दिव्य तुझी वाणी तुझा स्पर्श होता मूड होई महाज्ञानी साधु संत पायरीशी ते कवी ती माथा भवरोग दूर होई शिरडीत येता जगतात धनी खरा तुझा कुणी नाही गवसले साई रत्न जन्मांची पुण्याई साई दिगंबरा यती वरा याजवळी घ्याले करा साई कृपा करा गुरुवरा या पायी हो साई कृपा करा गुरुवरा या पायी हो
माझ्याजवळ सगळं असतानाही मी या अवतारात का फिरत होतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण मी इथे काय शिकलो हा प्रश्न जास्ती महत्वाचा आहे. देवासाठी सगळे सारखेच या घाटावर सगळं हरवल्यासारखं वावरताना मी खूप काही कमवत होतो आणि खूप काही शिकत होतो आयुष्याचं ज्ञान जमा करत होतो. कुणीतरी मायेने जवळ केलं कुणीतरी हकलून दिलं कुणी हातातलं हिसकावून पळालं तर कुणीतरी स्वतःच्या ताटातलं मला काढून दिलं. ज्यांनी स्वतःकडे काही नसतानाही मला मदत करण्याची दानत दाखवली ना अशा वृत्तीच्या लोकांना मदत करण्याची बुद्धी मला साईबाबांनी दिली आणि हे माझ्याकडून साईबाबाच करून घेतात. सबका मालिक एक हे लहानपणापासूनच ऐकत होतो पण आज त्याचा खरा अर्थ समजला. ओम साईराम.